chinimandi.com पॉडकास्ट।
देशात सरासरी 880 मिलीमीटर पावसाची नोंद। यंदा देशात 4 महिन्यात मिळून सरासरी 880 मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे। तसंच दीर्घकालीन सरासरीच्या 110% पावसाची नोंद झाली आहे। अर्थातच देशाच्या 81% भागात यंदा समाधानकारक पाऊस पडला आहे। यंदा देशात सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता, मात्र हा अंदाज चुकला असल्याचं दिसून आलं। दिनांक 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या हंगामात 36 पैकी तब्बल 29 उपविभागांमध्ये दमदार पाऊस पडला, तर 7 उपविभागांमध्ये अल्प पावसाची नोंद करण्यात आली। 18 उपविभागांमध्ये सरासरी एवढा तर 11 उपविभागांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली। जून महिन्यात देशात नोंद होण्याएवढा पाऊस पडलाच नाही, मात्र जुलै महिन्यात देशात सरासरीच्या 105%, ऑगस्टमध्ये 115%, सप्टेंबरमध्ये 152% पावसाची नोंद झाली। सन 1931 नंतर यंदा प्रथमच जूनमधील पावसानं हुलकावणी दिल्यानंतरही दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली। एकंदरीतच देशात सरासरीपेक्षा 6% कमी आणि ईशान्य आणि पूर्व भारतात मिळून 16% कमी पाऊस पडला। महाराष्ट्रात 32% अधिक पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 57% अधिक, कोकणात 54% अधिक आणि विदर्भात 9% अधिक पाऊस पडला, पण मराठवाड्यात मात्र सरासरीपेक्षा 12% कमी पावसाची नोंद झाली। दरम्यान राज्यातून मान्सून 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान माघारी परतेल असा अंदाज हवामान खात्याचा आहे, तर राजस्थानातून 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मान्सून काढता पाय घेईल असा सुधारित अंदाज वर्तवला आहे। गेल्या 24 तासात कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर उर्वरित राज्यातील हवामान कोरडं होतं असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे।